कॅमेरा ऍक्शन
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस किशोरी शहाणे मॅम सोबत. आणि किशोरी मॅम, मला आता हे विचारायचं होतं की रुटीन तर तुमचं घरी तुम्ही सांगितलेलं आहे, बट कामाचं रुटीन कसं आहे, म्हणजे शूटिंग वगैरे आता त्याविषयी काय सांगाल, घरी वेगवेगळ्या गोष्टी आणखी काय करताय तुम्ही?
बेसिकली सोशल मेसेजेस, सोशल कॉल साठी गाणी, बरंच शूटिंग रेग्युलरली चालू आहे माझं ऍक्च्युली, म्हणजे हा सेल्फी कॅमेरा आणि हा मी, माझा कॅमेरा आणि माझं घर, याच्यामध्येच जे शूटिंग होऊ शकतं. मी बरेचशी गाणी केली आता रिसेंटली, एक आय थिंक 6 गाणी केली मी आतापर्यंत, त्याच्यामध्ये हा सोशल कॉल, वेगवेगळ्या लोकांनी कॉन्सेप्ट आणलेले, कुठं आपण जे आपले कर्मचारी आहेत, सेवा कर्मचारी आहे, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पोलीस आहेत, त्यांना आपण सलाम करतोय, कुठं आपण आपल्या बंधूंना सगळ्यांना प्रेरित करतोय की म्हणजे हरू नका, येतील चांगले दिवस, परत येतील, आणि म्हणजे दम धरा, पेशन्स ठेवा, सॅनिटाईज करा वगैरे, असे सोशल कॉल, सोशल मेसेजेस, अशा गोष्टी पण यांच्यावर, या कॉन्सेप्टवर आधारित बरेचशी गाणी केली.
93.5 रेड FM बजाते रहो.